नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आपले ब्रिटीश समपदस्थ केयर स्टार्मर हांचे कडेन चर्चा करतले. केंद्रीय घर आनी सहकार मंत्री अमित शाह आयज नवी दिल्लींतल्या अटल अक्षय उर्जा भवनांत राष्ट्रीय सहकारी धोरण 2025 जाहीर करतले. भारत आनी इस्रायल हांणी दीर्घकालीन दृश्टीकोनांतल्यान द्विपक्षीय संरक्षण सहकार्याक आनीक घटमूट करपाचें मान्य केलां. शिमेपलतडच्या आतंकवादाक आदार दिवपी देशांक ख्यास्त दिवपाची मागणी भारताचे कायम प्रतिनिधी पी हरीश हांणी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात केल्या. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आपले ब्रिटीश समपदस्थ केयर स्टार्मर हांचे कडेन चर्चा करतले. लंडनाचे वायव्येक 50 किलोमीटर अंतराचेर आशिल्ल्या ब्रिटीश प्रधानमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान चेकर्स हांगा ही चर्चा जातली. ह्या व्यापक उलोवपांत दोनी देशांमधल्या धोरणात्मक संबंधांक नवी चालना दिवपाचेर भर दितले अशी अपेक्षा आसा. संरक्षण वेपार आनी तंत्रगिन्यानाच्या मळार द्विपक्षीय संबंध वाडोवपा खातीर 2 दिसांच्या भेटीचेर प्रधानमंत्री मोदी काल राती ब्रिटनांत पावले. भारत ब्रिटन मुक्त वेपार कराराची औपचारिकता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या भेटीचो एक मुखेल परिणाम थारतलो. वाणिज्य मंत्री पियुष गोयल आनी आपले ब्रिटीश समपदस्थ जॉनथन रॉनल्ड्स आयज दोनी प्रधानमंत्र्यांच्या हाजिरेन एफटीएचेर सय करतले. शिमेपलतडच्या आतंकवादाक आदार दिवपी देशांक ख्यास्त दिवपाची मागणी भारताचे कायम प्रतिनिधी पी हरीश हांणी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळांत केल्या. अमेरिकेचे अध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी ऑपरेशन सिंदूर प्रकरणांत हस्तक्षेप केला हो दावो पी हरीश हांणी न्हयकारलो. तांणी मुखार म्हणला की
should also be a serious cost to states who violate the spirit of good neighborliness and international relations by fomenting cross-border terrorism. Recently, consequent to the gruesome terrorist attack in Pahalgam, Jammu and Kashmir, on 22nd April 2025 that led to the killing of 26 innocent tourists, and based on the council statement of 25th April where members of the Security Council underlined the need to hold perpetrators, organizers, financiers and sponsors of this reprehensible act of terrorism accountable and bring them to justice, India launched Operation Sindoor, targeting terrorist camps in Pakistan and Pakistan-occupied Jammu and Kashmir. On achieving its primary objectives, a cessation of military activities was directly concluded at the request of Pakistan.
केंद्रीय घर आणि सहकार मंत्री अमित शाह आज नवी दिल्लीतल्या अटल अक्षय ऊर्जा भवनात राष्ट्रीय सहकारी धोरण 2025 जाहीर करतले. एक मुखेल सुधारणा उपक्रम म्हणून हे धोरण फुडल्या 2 दशकां खातीर 2025 ते 2045 मेरेन भारताच्या सहकारी चळवळीचे मार्गदर्शन करतले अशी अपेक्षा आसा. तळागाळांतल्या उदरगतीक चालना दिवपाक आनी विकसित भारत 2047 हे ध्येय साध्य करपाक सहकारी संस्थांची भूमिका वाढोवपाक हे एक नक्सो म्हणून काम करतले. भारत आनी इस्रायल हांणी दीर्घकालीन दृश्टीकोनांतल्यान द्विपक्षीय संरक्षण सहकार्याक आनीक घटमूट करपाचें मान्य केलां. संरक्षण सचीव राजेश कुमार सिंग हांणी काल नवी दिल्लीत इस्रायलाच्या संरक्षण मंत्रालयाचे महासंचालक मेजर जनरल अमीर बराम हांचे कडेन द्विपक्षीय बसका घेतली. तांच्या बसकेंत संरक्षण संबंध आनीक घटमूट करपा खातीर संस्थात्मक चौकट तयार करपाचे दिकेन वावर करपाचे मान्य केला अशें संरक्षण मंत्रालयान निवेदनांत म्हणला. काल नवी दिल्लीत जाल्ले सीमा वेव्हारांतल्या सल्ला मसलत आनी समन्वय कार्य यंत्रणेच्या 34व्या बसकेंत भारत चीन सल्लागार भारत आनी चीनान शीम वाठारांतल्या परिस्थितीचो नियाळ घेतलो. भारतीय शिष्टमंडळाचे फुडारपण संयुक्त सचीव गौरंगलाल दास हांणी केले. चीनाच्या विदेश वेव्हार मंत्रालयाचे शिमो आनी महासागरीय वेव्हार खात्याचे महासंचालक हाँग लियांग हांणी चीनी शिष्टमंडळाचे फुडारपण केले. शिमेवेल्या वाठारांनी शांतताय आनी सुशेगाची सामान्य व्याप्तीबद्दल समाधान व्यक्त केले, ज्याका लागून द्विपक्षीय संबंध हळूहळू सामान्य जावपाक लागल्या हाचेर तांणी समाधान उक्तायले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावर बी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
परतून एक फावट येवकार. फुडल्या महिन्याच्या 9 तारखेक रक्षाबंधनाच्या आधी दिल्ली सर्कलच्या टपाल विभागान राखी टपाला खातीर विशेष व्यवस्था केल्या. दळणवळण मंत्रालयान एका निवेदनान म्हणला की दिल्लीतल्या 34 मुखेल टपाल कार्यामदी विशेष पोस्टिंग काउंटर सुरू केल्यात, ज्यातून दिल्ली जीपीओ, नवी दिल्ली जीपीओ आणि रेल्वे स्थानकांचो आसपाव असा. दिल्ली आणि हेर राज्यांमध्ये राखी टपाल वेळार पावपाक फुडल्या महिन्याच्या 6 तारखेमेरेन ही व्यवस्था सुरू उरतली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन हांनी सांगला की सरकारान सगळ्या राज्यांत आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्राचे आधुनिकीकरण आणि विस्तार करपाक उपाययोजना हातात घेतल्या. लोकसभेन एका प्रश्नाच्या लेखी उत्तरान डॉ मुरुगन हांनी म्हणला की केंद्रीय क्षेत्र योजना, प्रसारण मुळाव्यो सुविधा आणि नेटवर्क विकास BIND अंतर्गत केंद्राचे अपग्रेडेशन करतात. हातून सार्वजनिक प्रसार मजबूत करपाक बिहार सहित देशभरातल्या प्रमुख अपग्रेडाचा समावेश असा. तांणी सभागृहाक माहिती दिली की 2021 ते 2026 या कालावधी खातीर 2,541 कोटी रुपयांच्या पेक्षा चड खर्च सहित ही योजना मंजूर केल्यात. डॉ मुरुगन हांनी म्हणला की योजनेचो भर प्रसार उपकरणाचे डिजिटलायझेशन आणि आधुनिकीकरण आणि पळण्या प्रणाली बदलपाचेर असा. संरक्षण मंत्रालयाच्या खाला संरक्षण भौशीक क्षेत्रातल्या मुगोवा शिपयार्ड्स लिमिटेड GSL कंपनीन काल भारतीय तटरक्षक दला खातीर दुसरे स्वदेशी डिझाईन केल्ले प्रदूषण नियंत्रण जहाज Yard 1268 हे गोयचे वास्को द गामा हांगाच्या आपल्या शिपयार्डान यशस्वीपणान लॉन्च केले. समुद्र प्राचीत नावाचे हे जहाज 2 प्रदूषण नियंत्रण जहाजांच्या माळेतले दुसरे. पहिले समुद्र प्रताप 29 ऑगस्ट 2024 दिसा सुरू झाले. हे दायज चालू दवरून प्रिया परमेश हांनी औपचारिक उक्तावण केले. भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक परमेश शिवमणी मुखेल सोयरे म्हणून हाजीर आशिल्ले. जेट विमान अपघातात उपचार करपाक भारतातल्या आवश्यक वैजकीय मजतीन सुसज्ज आशिल्ल्या बर्न तज्ञ आणि परिचारिकांचा एक गट काल राती ढाका पावलो. या विशेष पथकात राम मनोहर लोहिया रुग्णालय आणि दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयातले डॉक्टर आणि परिचारिकता आस्पावीत आशिल्ले. ते राती 9:30 पावले. सोमारा झाल्या विमान अपघातातल्या लोकांचेर उपचार करपाक ही टीम मदत करतली असे ढाकातल्या भारतीय उच्चायुक्तातल्यान सांगले. हे रुग्णांच्या स्थितीचे मूल्यांकन करतले आणि आवश्यकतेप्रमाण भारतात मुखावेले उपचार आणि विशेष जतनाय घेऊची शिफारस करतले. त्यांच्या प्राथमिक मूल्यांकन आणि उपचाराप्रमाण अतिरिक्त वैजकीय पंगड लेगीत धाडूंक शकता. 21 जुलैक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन ढाकात झाल्या दुःखद विमान अपघातात झाल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केलो आणि तेको आणि मदतीचे आश्वासन दिले. गुजरात आतंकवादा विरोधी पंगडान बनावट चलन रॅकेट चलोवपाच्या कामात आशिल्ल्या अल कायदा संबंधित 4 आतंकवाद्यांक अटक केल्या. अहमदाबादात प्रसार माध्यमांक मार्गदर्शन करताना ATS DIG सुनील जोशी हांनी सांगला की आरोपी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मा वरवीं आणि दुबावीत अर्जांतल्यान आतंकवादी विचारसरणीचा सक्रिय प्रचार करतले. लोकशाय आणि राष्ट्राआड अल कायद्याच्या विचारसरणी आणि संहित्याकडेन जुळपी सामुग्री प्रसारित करपी 5 इंस्टाग्राम खात्यां संबंधित मेळिल्ल्या इनपुटाचेर आधारित ही चौकशी केल्या. या कारवाये वेळार ATS अधिकाऱ्यांक गुन्हेगारी डिजिटल पुरावे मेळ्ळे. भारतीय हवामान खात्यान आयज कर्नाटकाच्या किनारी भागात कोंकण गोय आणि मध्य महाराष्ट्रात काय सुवातींनी घोग्यांनी ते अतिघोग्यांनी पावसाचा अंदाज दिला. दिल्ली, चंदीगड, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, बिहार, गुजरात आणि ईशान्येकडच्या राज्यांमधले फुडले 2 ते 3 दिसांत घोग्यांनी पाऊस पडपाची शक्यता असा. आयज अंदमान आणि निकोबार जुवे, झारखंड, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमात काय सुवातींनी विजासयत वादळ जावपाची शक्यता असा. बुद्धिबळान काल जॉर्जियाच्या बटुमी शहरात झाल्या फिडे बायलांच्या विश्वकरंड 2025च्या दुसऱ्या उपांत्य फेरयेन भारताची दिव्या देशमुख हिणे चीनाची टेन झोंगी हिका हारयली आणि फायनलीत प्रवेश केलो. या जैताक लागून देशमुखान 2026 वर्सा जावपी उमेदवार सर्तीतय सुवात मेळली आणि तशेंच पहिलो ग्रँड मास्टर नॉम मेळिलो. परतुनी फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आपले ब्रिटीश समपदस्थ केयर स्टार्मर हांचे कडेन चर्चा करतले. केंद्रीय घर आणि सहकार मंत्री अमित शाह आयज नवी दिल्लीतल्या अटल अक्षय ऊर्जा भवनात राष्ट्रीय सहकारी धोरण 2025 जाहीर करतले. भारत आणि इस्रायल हांनी दीर्घकालीन दृष्टिकोनातल्या द्विपक्षीय संरक्षण सहकार्याक आणि घटमूट करपाचे मान्य केला. सीमेपलतडच्या आतंकवादाक आधार दिवपी देशांक ख्यास्त दिवपाची मागणी भारताचे कायम प्रतिनिधी P Harish हांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळान केल्या. आणि इथल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.